आज ये फिल्म बनती यहाँ पे बावे बिना टिकटॉक बैडी दिख साथ तो फिर होगी काफी थिक पॉट लट बज रही इनके पैर में ये ना क्रिप वॉक आवाज सही फटे इनकी जैसे हूँ मैं बिग बॉस आज ये फिल्म बनती यहाँ पे बावे बिना टिकटॉक बैडी दिख साथ तो फिर होगी काफी थिक पॉट लट बज रही इनके पैर में ये ना क्रिप वॉक आवाज सही फटे इनकी जैसे हूँ मैं बिग बॉस मनी इन द ग्रिप जैसे हूँ मैं रिक फ्लॉक दस पेटी इन द बैग जस्ट फॉर अ रिस्ट वॉच डोंट पेनी ड्यू रैक्स लगे कर रहे हिप हॉप काफी बॉडीज ब्लॉक कर दी कर रही थी जिप पॉक गर्ल्स इन द बॉयज चिलिंग इन अ बैंडो शॉर्टी आई पास कहती हेलो मिस्टर रामदो तेरे फेवरेट रैपर आके कहते हमें काम लो ने बांध गई छेद देते मैंने बोला जान दो गैंग गैंग यहां पे पावे सारे हैं कमांडो इनसे नहीं होगा मैं के जाके मेरा नाम लो तेरे जैसे लोंडे कहते हां जी उस्ताद जहां से मैं आता वहां पे पूछते नहीं नाम जब मैं क्षेत्र में जाते वहां पे खुलते नहीं जाम वहां पे छीन के ले जाते लोंडे पूछते नहीं दाम लेट द मनी टॉक ये सब डमी वॉक पैसा इतना रखूं कि मैं बातें कर दूं बोरिंग फिर भी कहते इट्स अ फनी टॉक शॉर्टी मुझे कूल कैरी और वो मुझे लगी हॉट सर मेरा खाने लगी तभी मैंने कर दी शॉर्ट बॉयज बैठे एनवाईसी कुछ लोंडे नटी ब्लॉक पंचेस इतने गानों में कि नाम रखा मेरी कॉम हां जी फिल्म बनती यहां पे बावे बिना टिकटॉक बैडी दिख साथ तो फिर होगी काफी थिक पॉट लट बज रही इनके पैर में ये ना क्रिप वॉक आवाज सही फटे इनकी जैसे हूं मैं बिग बॉस फिल्म बनती यहां पे बावे बिना टिकटॉक बैडी दिख साथ तो फिर होगी काफी थिक पॉट लट बज रही इनके पैर में ये ना क्रिप वॉक आवाज सही फटे इनकी जैसे हूं मैं बिग बॉस
होमी माझा अपोजिट गिळतो जावा इशारा मिळतो डॉनचं मार्केट आहे जाम म्हणून जमाना जळतो तुला ऑनलाईन बीफ पाहिजे शेट तुझी माझ्यापेक्षा जास्त माझा मॅनेजर छळतो माझा प्रत्येक मेंबर स्मार्टी आहे बीच प्ले बॉय सगळी माझी कार्टी आहे बीच दररोज नुकसान दररोज प्रॉफिट आणि दररोज सक्सेस ची पार्टी आहे बीच आणि मी मुद्दे बी झवत नाही स्वस्त आज छेडू नको मला मी मारराचा मस्त आर्टिस्ट आहे प्रोफाईल आणि गुन्हेगार आहे दोस्त कलाकार सरकार दोघ पण त्रस्त हो तुझा कुर्बाने गोट माझे मारदानी थॉट गाणं लीक जरी झालं तरी विक्टरी शॉट आम्ही व्ह्यूज आणायसाठी कधी लावले नाही बॉट माझा चॅनल गरम कारण आर्टिस्ट हॉट हा ज्यांना शेट नाही किंमत ते रेट करतात मला यांचे नपुंसक साळे इरिटेट करतात मला जे पिंक आर्टिस्ट ऐकतात ते हेट करतात मला आम्ही एक लोक खात होतो एक प्लेट मधी तेच मुद्दे आज मोटिवेट करतात मला मी सीन जवतोय बाकीच्यांना भेटत नाही नाव मी कांड केले खूप माझं भेटत नाही नाव माझा बुल्ले बिझी तर तू आण माझे चाव माझा मादरचो थोडा आणि राव असे गाव एमपी ते युपी पर्यंत कॉन्टॅक्टेड ऑनचे कारण यंग सॅमी माझा माव असे भाव सोबर मध्ये आई जवतोय काय वाईल डॉट काउन लंगडत ती घरी गेली शॉट खाऊन नवीन व्यापाराची डेअरिंग पहिल्या धंद्यामध्ये खोट खाऊन नाते नाही बनवत मी नात्यामध्ये चोट खाऊन लापशीच्या वयात बसलोय नोट खाऊन सिमचा टायगर आलोय नाश्त्याला गोट खाऊन डॉन
आज ये फिल्म बनती यहाँ पे बावे बिना टिकटॉक बैडी दिख साथ तो फिर होगी काफी थिक पॉट लट बज रही इनके पैर में ये ना क्रिप वॉक आवाज सही फटे इनकी जैसे हूँ मैं बिग बॉस आज ये फिल्म बनती यहाँ पे बावे बिना टिकटॉक बैडी दिख साथ तो फिर होगी काफी थिक पॉट लट बज रही इनके पैर में ये ना क्रिप वॉक आवाज सही फटे इनकी जैसे हूँ मैं बिग बॉस